चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री। राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं सांगताना, परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केलं जाईल असे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला। या बैठकीची माहिती आणि घेतलेला निर्णय सांगण्यासाठी आज श्री ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो। परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजिबात गाफील राहून चालणार नाही। राज्यातील नागरिकांनी स्वतःच स्वतःचा रक्षक होताना खबरदारी घ्यावी, आम्ही जबाबदारी घेतो, असं आवाहन मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी केलं आहे। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सर्वांनी वागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। शिस्त पाळली तरच 30 तारखेपर्यंत आपण बाजी मारू शकू, असंही ते म्हणाले। लॉकडाऊनमध्ये हे सुरूच राहणार। या लॉकडाऊनच्या काळात शेती संबंधीची कामं, शेतमाल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि औषधं यांची वाहतूक आणि पुरवठा सुरूच राहतील, हेही त्यांनी स्पष्ट केलं। काय करायचं यावर काम सुरू। 14 एप्रिल नंतर काय करायचं यावर काम सुरू झालं आहे, त्याची माहिती मी आपणा सर्वांना 14 तारखेपर्यंत देईनच, अशी ग्वाहीही त्यांनी दिली। धैर्य, संयम आणि वागण्यातील शिस्तच आपल्या सभोवतालच्या शृंखला तोडणार असल्याचं ते म्हणाले। शक्यतो घराबाहेर पडू नका। जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जावं लागलं तरी गर्दी करू नका। मास्क लावूनच बाहेर जा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। परिस्थितीच तशी। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा करताना त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता। आत्तापर्यंत आमच्या तोंडावर पट्टी बांधण्याचं धाडस कुणी केलं नाही, परंतु सध्याची वेळच तशी आली आहे, असं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की रुग्णांची संख्या वाढत आहे ही लपवण्यासारखी बाब नाही, पण आपण चाचण्याही वाढवल्या आहेत। लोकांनी आपल्याकडे येऊन चाचणी करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊन चाचणी करत आहोत। गेटवे ऑफ इंडिया जसं मुंबईचं प्रवेशद्वार आहे, तसंच विमानतळही। इथं जगभरातून प्रवासी ये जा करतात, त्यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारच्या यादीत नसलेल्या देशातून जे लोक आले त्यांची तपासणी झाली नसल्याचं ते म्हणाले। आपण गुणाकार मंद राखण्यात यश मिळवलं असलं तरी तो शून्यावर आणण्याचा, एकही रुग्ण कोरोनाबाधित होणं नको असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। ज्येष्ठांची काळजी घ्या। घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात आतापर्यंत 33,000 चाचण्या करण्यात आल्याचं सांगितलं। एकट्या मुंबईत 19,000 चाचण्या झाल्याची माहिती देताना त्यांनी 1,000 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली। बाधित रुग्णांमध्ये 65-70% लोकांना अतिसौम्य आणि सौम्य लक्षणं असल्याचं ते म्हणाले। बरे होऊन घरी जाणाऱ्या क्वारंटाईन लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानं घरी जाणाऱ्या लोकांचा आकडा मोठा असल्याचं ते म्हणाले। दुर्दैवानं राज्यात काही मृत्यू झाल्याचं सांगताना त्यात हायरिस्क गटातील नागरिकांचा समावेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काही रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। बाधित क्षेत्र पूर्ण सील। मुंबईमध्ये ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ते विभाग पूर्ण सील केल्याचं सांगताना तेथील नागरिकांना सुरुवातीला अडचणी आल्याचं, गैरसोय झाल्याचं त्यांनी सांगितलं, पण तिथंही जीवनावश्यक वस्तू, औषधं, भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पॉझिटिव्ह रुग्ण आलेला भागच एक प्रकारे क्वारंटाईन करत असल्याचं सांगताना या रुग्णाच्या संपर्कातील लोकांची तपासणी महानगरपालिका घरोघरी जाऊन करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। महाराष्ट्र धीरोदत्त, देशाला दिशा दाखवणारा। आतापर्यंत महाराष्ट्रानं धीरोदत्तपणे या संकटाशी सामना केला आहे। महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवतो, या संकटातही महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागरिकांना गडबडून गोंधळून न जाण्याची विनंती केली। ही बंदी किती दिवस हे आपल्याच हातात असल्याचं सांगताना शिस्त व्यवस्थित पाळली तर विषाणूची साखळी तुटेल याची जाणीवही त्यांनी करून दिली। संपूर्ण देश एकसंघपणे या विषाणूशी लढतोय, यात कोणतंही राजकारण करायचं नाही, हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ही एकजूट सदा सर्वदा अशीच कायम ठेवली तर महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला।